ओम अथ पञ्चविंशोऽध्यायः रुद्राक्षमाहात्म्यम्। सूत उवाच, शौनकर्षे महाप्राज्ञ शिवरूपमहामते ऋणुरुद्राक्षमाहात्म्यम्। समासात् कथयाम्यहम्। शिवप्रियतमो ज्ञेयो रुद्राक्षः परपावनः, दर्शनात् स्पर्शनाज्जाप्यात् सर्वपापहरस्पृदः। पुरा रुद्राक्षमहिमा देव्यग्रे खदितो मुने लोकोपकरणार्थाय शिवेन परमात्मना। शिव उवाच, श्रूयतां तु महेशानि रुद्राक्षमहिमा शिवे, कथयामि तव प्रीत्या भक्तानां हितकाम्यया। दिव्यवर्षसहस्राणि महेशानि पुनः पुरा तपः प्रकुर्वतस्त्रस्तं मनः संयम्य वै मम स्वतन्त्रेण परेशेन लोकोपकृतिकारिणा। लीलया परमेशानि चक्षुरुन्मीलितं मया, पुटाभ्यां चारुचक्षुर्भ्यो पतिता जलबिन्दवः, तत्राश्रुबिन्दुतो जाता वृक्षा रुद्राक्षसंज्ञकाः। तावरत्वम् अनुप्राप्य भक्तानुग्रहकारणात् ते दत्ता विष्णुभक्तेभ्यश्चतुर्वर्णेभ्य एव च भूमौ गौराद्भवांश्चक्रे रुद्राक्षा शिववल्लभान्। मथुरायाम् अयोध्यायां लङ्कायामलये तथा सख्यादौ च तथा काश्यां देशेष्वन्येषु वा तथा। परारसख्यपापौघ भेदनाच्युद्धिनोदनान् ब्राह्मणा क्षत्रिया वैश्याः शूद्रा जाता ममाज्ञया। रुद्राक्षास्ते पृथिव्यां तु तज्जातीयाः शुभाक्षकाः, श्वेतरक्ताः पीतकृष्णा वर्णाज्ञेयाक्रमाद्बुधैः। त्वजातीयं नृभिर्धार्यं रुद्राक्षं वर्णदक्रमात्, वर्णैः तत्फलं धार्यं भुक्तिमुक्तिफलेप्सुभिः। शिवभक्तैर्विशेषेण शिवयोः प्रीतये सदा धात्रीफलप्रमाणं यत् श्रेष्ठमेदमुदाहृतम्। बदरीफलमात्रं तु मध्यमं सम्प्रकीर्तितम्, अधमं क्षणमात्रं स्यात् प्रक्रियैषा परोच्यते। शृणु पार्वती सुप्रीत्या भक्तानां हितकाम्यया, बदरीफलमात्रं च यत् स्यात् किल महेश्वरी, तथापि फलदं प्रोक्लोके सुखसौभाग्यवर्धनं। धात्रीफलसमं यत् स्यात् सर्वादिष्टविनाशनं, गुञ्जया सदृशं यत् स्यात् सर्वार्थफलसाधनं। यथा यथा लघु स्यादि तथाधिकफलप्रदः, एकैकतः फलं प्रोक्तं दशांशैरधिकं बुधैः। रुद्राक्षधारणं प्रोक्तं पापनाशनहेतवे, तस्माच्च धारणीयो वै सर्वार्थसाधनो ध्रुवं। यथा च दृश्यते लोके रुद्राक्षफलदः शुभः, न तथा दृश्यतेऽन्या च मालिका परमेश्वरी। समास्निग्धा दृढा स्थूला कण्टकैः संयुता शुभाः, रुद्राक्षाः कामदा देवी भुक्तिमुक्तिप्रदा सदा। कृमिदुष्टं छिन्नभिन्नं कण्टकैर्हीनमेव च, ऋणयुक्तमवृत्तं च रुद्राक्षान् षड्विवर्जयेत्। स्वयमेव कृतद्वारं रुद्राक्षं स्यादिहोत्तमं, यत्तु पौरुषयत्नेन कृतं तन् मध्यमं भवेद्। रुद्राक्षधारणं प्रोक्तं महापादकनाशनं, रुद्रसङ्ख्याशतं धृत्वा रुद्ररूपो भवे नरः। एकादशतपानीह धृत्वा यत्फलमाप्यते, तत्फलं शक्यते नैव वक्तुं वर्षशतैरपि, शतार्धेन युधैः पञ्चशतैर्वै। मुकुटं मदं रुद्राक्षैर्विरचेत् सम्यक् भक्तिमान् पुरुषो नरः। त्रिभिश्चतैः षष्टियुक्तैः स्त्रिरावृत्या तथा पुनः, रुद्राक्षैरुपवीतं च निर्मीयाद् भक्तितत्परः। शिखायां च त्रयं प्रोक्तं रुद्राक्षानामहेश्वरी, कर्णयो षट् षट्चैव वामदक्षिणयो तथा, शतमेकोत्तरं कण्ठे बाह्वो वै रुद्रसंख्ययां। कूर्परद्वारयोस्तत्र मणिबन्धे तथा पुनः, उपवीते त्रयं धार्यं शिवभक्तिरतैर्नरैः। तेषानुवरितान् पञ्च संहितान् धारयेत् कटौ, एतत्सङ्ख्याधृता येन रुद्राक्षाः परमेश्वरी। तद्रूपं तु प्रणम्यचिं स्तुत्यं सर्वैर्महेश्वरम्, एवं भोधं तिदं ध्याने यदा कृत्वा तने जनं। शिवेति व्याहरं चैव दृष्ट्वा पापैः प्रमुच्यते, शताधिकसहस्रस्य विधिरेष प्रकीर्तितः। तदभावे प्रकारोऽन्यः शुभः सम्प्रोच्यते मया, शिखायाम् एकरुद्राक्षं शिरसा त्रिशतं वहेद्, पञ्चाशच्च गले दध्यात् बाहोः षोडश षोडश, मणिबन्धे द्वादश, द्विस्कन्धे पञ्चशतं वहेत्, अष्टोदशतैर्माल्यम् उपवीतं प्रकल्पयेत्। एवं सहस्ररुद्राक्षं धारयेत् यो दृढव्रतः, तं नमन्ति सुरा सर्वे यथा रुद्रस्तथैव सः। एकं शिखायां रुद्राक्षं चत्वारिंशं तु भष्टके, द्वात्रिंशत्कण्ठदेशे तु वक्षस्यष्टोत्तरं शतम्। एकैकं कर्णयो षट्षड्बाह्वो षोडश षोडश, करयोर्विमानेन द्विगुणेन मुनीश्वर, सङ्ख्या प्रीतिभृतायेन सोपी शैव जनः परः शिववत् पूजनीयो हि वन्द्यः सर्वैरभीक्षजः शिरमीशान मन्त्रेण कर्णे तत्पुरुषेण च अघोरेण गले धार्यम् तेनैव हृदयेऽपि च अघोरबीजमन्त्रेण करयो धारये सुधीः पञ्चदशाक्ष घृतिताम् वामदेवेन चोदरे पञ्चब्रह्मविरङ्गैश्च त्रिमालाम् पञ्चसप्त च अथवा मूलमन्त्रेण सर्वानक्षांसु धारयेत् मद्यम् मांसम् तु लशुनम् पलाण्डुम् शीघ्रमेव च श्लेष्मान्तकम् विद्वराहम् भक्षणे वर्जये ततः वलक्षम् रुद्राक्षम् द्विजतनुभिरेवेह विहितम् सुरक्तम् क्षत्राणाम् प्रमुदितमुमे पीतमसकृत् ततो वैश्यैर्धार्यम् प्रतिदिवसमावश्यकमहो तथा कृष्णम् शूद्रैः हृदिगदितमार्गोऽयमगजे वर्णीवनी गृहपतिर्नियमेन दध्यात् एतद्रहस्यम् परमो न हि जातिष्ठेत् रुद्राक्षधारणमिदम् सुकृतैश्च लभ्यम् त्यक्वेदमेतत् अखिलान् नरकान् प्रयाति आदावामलकास्ततो लघुतरा रुग्नाददक्कण्टकैः सन्दष्टाः कृभिस्तनूपकरणत् छिद्रेण हीना तथा धार्यानैव शुभेप्सुभिश्चनकवद् रुद्राक्षमप्यम् ततो रुद्राक्षमलिङ्गमङ्गलमुमे सूक्ष्मम् प्रशस्तम् सदा सर्वाश्रमानाम् वर्णानाम् स्त्रीशूद्राणाम् शिवाज्ञया धार्या सदैव रुद्राक्षा यतीनाम् प्रणवेन हि दिवा बिभ्रद्रात्रिकृतै रात्रौ बिभ्रद्दिवाकृतैः प्रातर्मध्याह्नसायाह्ने मुच्यते सर्वपादकैः ये त्रिपुण्ड्रधरालोके जटाधारिण एव ये रुद्राक्षधरास्ते वै यमलोकम् प्रयान्ति न रुद्राक्षमेकम् शिरसा बिभर्ति तथा त्रिपुण्ड्रम् च ललाटमध्ये पञ्चाक्षरम् ये हि जपन्ति मन्त्रम् पूज्या भवद्भिः खलु ते हि साधवः यस्याङ्गे नास्ति रुद्राक्षस्त्रिपुण्ड्रम् भालपट्टके मुखे पञ्चाक्षरम् नास्ति तमानययमालयम् ज्ञात्वा ज्ञात्वा तत्प्रभावम् भस्म रुद्राक्षधारिणः ते पूज्या सर्वदास्माकम् नोनेतव्या कदाचन एवम् आज्ञापयामास कालोऽपि निजकिङ्करान् तथेति मत्वा ते सर्वे तूष्णीमासन् सुविस्मिताः अत एव महादेवी रुद्राक्षोऽप्यघनाशनः तद्धरो मत्प्रियः शुद्धो यघवानपि पार्वती हस्ते बाहौ तथा मूर्ध्नि रुद्राक्षम् धारयेत् यः अवध्यः सर्वभूतानाम् रुद्ररूपी चरेद्भुवि सुरासुराणाम् सर्वेषाम् वन्दनीय सदा स वै पूजनीयो हि दृष्टस्य पापः च यथा शिवः ध्यानज्ञानावमुक्तोऽपि रुद्राक्षम् धारयेत् यः सर्वपापविनिर्मुक्तः स याति परमाम् गतिम् रुद्राक्षेण जपन्मन्त्रम् पुण्यम् कोटिगुणम् भवेत् दशकोटिगुणम् पुण्यम् धारणाल्लभते नरः यावत्कालम् हि जीवस्य शरीरस्तो भवेत् स वै तावत्कालम् स्वल्पमृत्युर्नतम् देवी विबाधते त्रिपुण्ड्रेण च संयुक्तम् रुद्राक्षाविलसाङ्गकम् मृत्युञ्जयम् जपन्तम् च दृष्ट्वा रुद्रफलम् लभेत् पञ्चदेवप्रियश्चैव सर्वदेवप्रियस्तथा सर्वमन्त्राञ्जपेन्भक्तो रुद्राक्षमालया प्रिये विष्णादिदेवभक्ताश्च धारयेयुर्न संशयः रुद्रभक्तो विशेषेण रुद्राक्षान् धारये सदा रुद्राक्षा विविधा प्रोक्तास्तेषान् भेदान् वदाम्यहम् शृणु पार्वती सद्भक्त्या भुक्तिमुक्तिफलप्रदान् एकवक्त्र शिवः साक्षाद् भुक्तिमुक्तिफलप्रदः तस्य दर्शनमात्रेण ब्रह्महत्याम्यपोहति यत्र सम्पूजितस्तत्र लक्ष्मीर्दूरतरा नहि नश्यन्त्युपद्रवाः सर्वे सर्वकामा भवन्ति हि विवक्त्रो देवदेवेशः सर्वकामफलप्रदः विशेषतः स रुद्राक्षो गोवधम् नाशयेद्भुतम् धृतम् त्रिवक्त्रो यो हि रुद्राक्षः साक्षासाधनतः सदा तत्प्रभावाद् भवेयुर्वै विद्याः सर्वाः प्रतिष्ठिताः चतुर्वक्त्र स्वयम् ब्रह्मा नरहत्याम्यबोहति दर्शनास्पर्शनात् सद्यश्चतुर्वर्गफलप्रदः पञ्चवक्त्र स्वयम् रुद्रः कालाग्निर्नामतः प्रभुः सर्वभुक्ति सर्वमुक्तिप्रदश्चैव सर्वकामफलप्रदः अगम्यागमनम् पापम् अभक्ष्यसि च भक्षणम् इत्यादि सर्वपापानि पञ्चवक्त्रो व्यपोहति षड्वक्त्रः कार्तिकेयस्तु धारणा दक्षिणे भुजे ब्रह्महत्यादिकैः पापैर्मुच्यते नात्र संशयः सप्तवक्त्रो महेशानि ह्यनङ्गो नाम नामदः धारणा तस्य देवेशि दरिद्रो अपीश्वरो भवेत् रुद्राक्षश्चाष्टवक्त्रश्च वसुमूर्तिश्च भैरवः धारणा तस्य पूर्णायुर्मृतो भवति शूलभृत् भैरवो नववक्त्रश्च कपिलश्च मुनिस्मृतः दुर्गा वा तभीष्टात्री नवरूपा महेश्वरी तम् धारयेद् वामहस्ते रुद्राक्षम् भक्तिमत्परः सर्वेश्वरो भवेन्नूनम् मम तुल्यो न संशयः दशवक्त्रो ಮಹೇಶಾನಿ ಸ್ವಯಂ ದೇವೋ ಜನಾರ್ದನಃ ಧಾರಣಾತ್ತಸ್ಯ ದೇವೇಶಿ ಸರ್ವಾನ್ ಕಾಮಾನವಾಪ್ನುಯಾದ್ ಏಕಾದಶ ಮುಖೋ ಯಸ್ತು ರುದ್ರಾಗ್ರಹ ಪರಮೇಶ್ವರಿ ಸರುದ್ರೋ ಧಾರಣಾತಸ್ಯ ಸರ್ವತ್ರ ವಿಜಯೀ ಭವೇತ್ ದ್ವಾದಶಾಸ್ಯಂ ತು ರುದ್ರಾಕ್ಷಂ ಧಾರಯೇತ್ ಕೇಶದೇಶಕೇ ಆದಿತ್ಯಾಚೈವ ತೇ ಸರ್ವೇ ದ್ವಾದಶೈವ ಸ್ಥಿತಾಸ್ತಥಾ ತ್ರಯೋದಶ ಮುಖೋ ವಿಶ್ವೇ ದೇವಸ್ತದ್ಧಾರಣಾ ನರಃ ಸರ್ವಾನ್ ಕಾಮಾನವಾಪ್ನೋತಿ ಸೌಭಾಗ್ಯ ಮಂಗಲಂ ಲಭೇತ್ ಚತುರ್ದಶ ಮುಖೋ ಯೋ ಹಿ ರುದ್ರಾಕ್ಷ ಪರಮಶಿವಃ ಧಾರಯೇನ್ಮೂರ್ಧಿತಂ ಭಕ್ತ್ಯಾ ಸರ್ವಪಾಪಂ ಪ್ರಣಶ್ಯತಿ ಇತಿ ರುದ್ರಾಕ್ಷ ಭೇದಾಹಿ ಪ್ರೋಕ್ತಾ ವೈ ಸುಖ ಭೇದತಃ ತತ್ತನ್ ಇತಿ ರುದ್ರಾಕ್ಷ ಭೇದಾಹಿ ಪ್ರೋಕ್ತಾ ವೈ ಮುಖ ಭೇದತಃ ತತ್ತನ್ ಮಂತ್ರಾಂ ಶೃಣು ಪ್ರೀತ್ಯಾ ಕ್ರಮಾಚೈಲೇಶ್ವರಾತ್ಮಜೆ ಓಂ ಹ್ರೀಂ ನಮಃ ಓಂ ನಮಃ ಕ್ಲೀಂ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೀಂ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೀಂ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೀಂ ಹೂಂ ನಮಃ ಓಂ ಹೂಂ ನಮಃ ಓಂ ಹೂಂ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೀಂ ಹೂಂ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೀಂ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೀಂ ಹೂಂ ನಮಃ ಓಂ ಕ್ರೌಂ ಕ್ಷೌಂ ರೌಂ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೀಂ ನಮಃ ಓಂ ನಮಃ ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧಾಯುಧಶ್ಚೈವ ಸರ್ವಕಾಮಾರ್ಥ ಸಿದ್ಧಯೇ ರುದ್ರಾಕ್ಷಾ ಧಾರಯೇನ್ ಮಂತ್ರೈರ್ ದೇವಾನಾಲಸ್ಯ ವರ್ಜಿತಃ ವಿನಾ ಮಂತ್ರೇಣ ಯೋಧತ್ತೆ ರುದ್ರಾಕ್ಷಂ ಭುವಿ ಮಾನವಃ ತಯಾತಿ ನರಕಂ ಘೋರಂ ಯಾವದಿಂದ್ರಾ ಚ ದುರ್ದಶ ರುದ್ರಾಕ್ಷಮಾಲಿನಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಭೂತ ಪ್ರೇತ ಪಿಶಾಚಕಾಃ ಡಾಕಿನೀ ಶಾಕಿನೀ ಚೈವ ಏಚಾನ್ಯೇ ದ್ರೋಹಕಾರಕಾಃ ಕೃತ್ರಿಮಂ ಚೈವ ಯತ್ಕಿಂಚಿತ್ ಅಭಿಚಾರಾದಿಕಂ ಜಯತ್ ತತ್ಸರ್ವಂ ದೂರತೋ ಯಾತಿ ದೃಷ್ಟ್ವಾ ಶಂಕಿತ ವಿಗ್ರಹಂ ರುದ್ರಾಕ್ಷಮಾಲಿನಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಶಿವೋ ವಿಷ್ಣು ಪ್ರಸೀದತಿ ದೇವೀ ಗಣಪತಿ ಸೂರ್ಯಃ ಸುರಾಶ್ಚಾನ್ಯೇಪಿ ಪಾರ್ವತಿ ಏವಂ ಜ್ಞಾತ್ವಾ ತು ಮಾಹಾತ್ಮ್ಯಂ ರುದ್ರಾಕ್ಷಸ್ಯ ಮಹೇಶ್ವರಿ ಸಮ್ಯಕ್ಧಾರ್ಯಾ ಸಮಂತ್ರಾಶ್ಚ ಭಕ್ತ್ಯಾ ಧರ್ಮವಿವೃದ್ಧಯೇ ಇತ್ಯುಕ್ತಂ ಗಿರಿಜಾಗ್ರೇಹಿ ಶಿವೇನ ಪರಮಾತ್ಮನ ಭಸ್ಮ ರುದ್ರಾಕ್ಷ ಮಾಹಾತ್ಮ್ಯಂ ಭುಕ್ತಿ ಮುಕ್ತಿಫಲಪ್ರದಂ ಶಿವಸ್ಯಾದಿಪ್ರಿಯೋ ಜ್ಞೇಯೌ ಭಸ್ಮ ರುದ್ರಾಕ್ಷಧಾರಿಣೌ ತದ್ಧಾರಣ ಪ್ರಭಾವಾಭಿ ಭುಕ್ತಿರ್ಮುಕ್ತಿರ್ನ ಸಂಶಯಃ ಭಸ್ಮ ರುದ್ರಾಕ್ಷಧಾರೀಯಃ ಶಿವಭಕ್ತಸ್ಸ ಉಚ್ಯತೆ ಪಂಚಾಕ್ಷರಜಪಾಸಕ್ತಃ ಪರಿಪೂರ್ಣಶ್ಚ ಸನ್ಮುಖೇ ವಿನಾ ಭಸ್ಮ ತ್ರಿಪುಂಡ್ರೇನ ವಿನಾ ರುದ್ರಾಕ್ಷಮಾಲಯಾ ಪೂಜಿತೋಪಿ ಮಹಾದೇವೋ ನಾಭೀಷ್ಟ ಫಲದಾಯಕಃ ತತ್ಸರ್ವಂ ಚ ಸಮಾಖ್ಯಾತಂ ಯತ್ ಪೃಷ್ಟಂ ಹಿ ಮುನೀಶ್ವರ ಭಸ್ಮ ರುದ್ರಾಕ್ಷ ಮಾಹಾತ್ಮ್ಯಂ ಸರ್ವಕಾಮಸಮೃದ್ಧಿದಂ ಏದಧ್ಯ ಶೃಣುಯಾನ್ನಿತ್ಯಂ ಮಾಹಾತ್ಮ್ಯಂ ಪರಮಂ ಶುಭಂ ರುದ್ರಾಕ್ಷ ಭಸ್ಮನೋರ್ಭಕ್ತ್ಯ ಸರ್ವಾನ್ ಕಾಮಾನವಾಪ್ನುಯಾದ್ ಯಃ ಸರ್ವಸುಖಂ ಭುಕ್ತ್ವಾ ಪುತ್ರಪೌತ್ರಾದಿ ಸಂಯುತಃ ಲಭೇತ್ ಪರತ್ರ ಸನ್ಮೋಕ್ಷಂ ಶಿವಸ್ಯಾದಿ ಪ್ರಿಯೋ ಭವೇತ್ ವಿದ್ಯೇಶ್ವರ ಸಂಹಿತೇಯಂ ಕಥಿತಾ ವೋ ಮುನೀಶ್ವರಃ ಸರ್ವಸಿದ್ಧಿಪ್ರದಾ ನಿತ್ಯಂ ಮುಕ್ತಿದಾ ಶಿವಶಾಸನಾತ್ ಇತಿ ಶ್ರೀ ಶಿವಮಹಾಪುರಾಣೇ ಪ್ರಥಮಾಯಾಂ ವಿದ್ಯೇಶ್ವರ ಸಂಹಿತಾಯಾಂ ಸಾಧ್ಯಸಾಧನಖಂಡೇ ರುದ್ರಾಕ್ಷ ಮಹಾತ್ಮ ವರ್ಣನಂ ನಾಮ ಪಂಚವಿಂಶೋಧ್ಯಾಯಃ ಸಮಾಪ್ತೇಯಂ ಪ್ರಥಮಾ ವಿದ್ಯೇಶ್ವರ ಸಂಹಿತಾ. ಓಂ. ಇಪ್ಪೋ ஸ்ரீ சிவமகாபுராணத்துல முதலாவது பகுதியான வித்யேஸ்வர சம்ஹிதை பூர்த்தியாச்சு. 25 அத்தியாயங்கள். இனிமே அடுத்து நாம ஸ்ரீ சிவமகாபுராணத்துடைய இரண்டாவது பகுதி ருத்ர சம்ஹிதா, அது அடுத்து. ஓம்.